आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 8% जवळ राहण्याची शक्यता. वित्तीय तूट 3% कमी. दरडोई उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30,000 वाढ. महाराष्ट्र देशात 5व्या स्थानी. राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातून शरद पवार, पार्थ पवार, विनोद तावडे, रामदास आठवले, ज्योती वाघमारे यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज. वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय. आणि येत्या 2 दिवसात कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. चालू आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक विकास दरात 7.9% वाढ अपेक्षित आहे. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 9%, उद्योग क्षेत्रात 5.7% आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रात 3.4% राहील असा अंदाज राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
चालू आर्थिक वर्षात राज्याचं एकूण उत्पन्न 51,05,97 राहण्याची अपेक्षा आहे. राज्याचं दरडोई उत्पन्न सुमारे 3,48,000 असल्याचं अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 30,000 वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर 2,05,324 दरडोई उत्पन्न आहे. दरडोई उत्पन्नात तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. जिल्ह्यांचा विचार करता मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड हे जिल्हे दरडोई उत्पन्नात आघाडीवर असून हिंगोली, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, नंदुरबार हे शेवटच्या 5 स्थानावर आहेत. देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14% असून तो देशातील सर्वाधिक आहे. देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचा हिस्सा 15% आहे. या आर्थिक वर्षात राज्याची आर्थिक महसुली जमा 5,60,964 कोटी तर महसुली खर्च 6,06,855 कोटी राहील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. राजकोषीय तूट 2024-25 या आर्थिक वर्षात 2.7% तसंच महसुली तूट 9% राहण्याचा अंदाज आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ही तूट 2.2% होती. बिहारमध्ये वित्तीय तूट 9% आहे तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण 4% आहे. राज्याच्या कर्जात 11.1% म्हणजे सुमारे 93,000 कोटींची वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात राज्यावर 9,32,242 कोटींचा कर्जभार आहे. त्यावर राज्य सरकार 64,659 कोटी रुपये व्याज देणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विधान भवनातून कौस्तुभ पटाईत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. खाजगी शैक्षणिक संस्थांमधले प्रवेश आणि शुल्क नियमन करणारं महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयक आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. यात शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, अपील, सीईटी कक्ष यासंदर्भात विविध तरतुदी आहेत. अधिनियमातल्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या शिक्षण संस्थांना दंड आकारण्याचीही तरतूद यात आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या वर्षी जवळपास 4 लाख घरकुलांचं बांधकाम पूर्ण करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी राज्यातल्या 28,24,386 घरांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 3,95,222 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालं असून हा एक विक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळानं आज धर्मांतर विरोधी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. धर्म स्वतंत्र अधिनियम 2026 या नावानं हा कायदा केला जाणार आहे. या अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल होणार असल्यानं लोभ जिहाद सारखी प्रकरणं घडणार नाहीत असं ते म्हणाले. कामावर येणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चालकाची आणि वाहकाची मद्यपान तपासणी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतल्या परळ इथल्या बसस्थानक भेटीदरम्यान त्यांना काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असून समितीच्या शिफारशी सर्व एसटी आगारामध्ये लागू करण्याचे निर्देश दिल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातल्या 7 जागांसाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, पार्थ पवार यांच्यासह 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 2 अपक्षांचे अर्ज सूचक नसल्यानं बाद होण्याची शक्यता असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतीय जनता पक्षाकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांनी आज अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. महाविकास आघाडीनं शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अर्ज भरण्यासाठी विधानभवनात येऊ शकले नाहीत. उमेदवार आजारपणामुळे येऊ शकत नसेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शपथेवर अर्ज दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जे जे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी शपथ दिली, कांते सायाना, उमेश मेहत्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले, मात्र सूचक म्हणून 10 आमदारांची स्वाक्षरी नसल्यानं हे अर्ज छाननीमध्ये बाद होण्याची शक्यता आहे. या अर्जांची छाननी उद्या होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी विधानभवनातून कौस्तुभ पटाईत.
कोल्हापुरातल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि परिसराच्या सुधारित विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन इथं शिखर समितीची बैठक झाली. मंदिराच्या या नव्या विकास आराखड्याअंतर्गत 170 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तर जुन्या आराखड्याअंतर्गत 80 कोटी रुपये खर्चाची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. अमरावतीमधल्या हनुमानगढी परिसराचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठीच्या प्रस्तावालाही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 121 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नागपूरमधल्या कल्याणेश्वर मंदिर परिसराच्या विकास कामाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. मोठ्या प्रमाणात वाहने उभी करता येईल अशा पद्धतीनं वाहनतळाचा विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ई चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिल्यावर वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप आज मागे घेतला. रात्रीपासून हा संप सुरू झाला होता. वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलवण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ घडलेल्या विमान अपघाताच्या चौकशीदरम्यान या अपघातग्रस्त विमानाच्या VCR विमान कंपनीचे मालक VK सिंग यांची आज पुण्यातल्या CID कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. सरोगसीच्या जाळ्यासाठी स्त्रीबीजांची अधिकृतरित्या काढल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एका IVF केंद्रावर कारवाई केली असून हे केंद्र सील करण्यात आलं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सुरू आहे. भारताविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकात 1-20 धावा झाल्या होत्या. उपांत्य फेरीतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं काल दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये रात्री 7 वाजता सुरू होणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रणरणत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर 8% जवळ राहण्याची शक्यता. वित्तीय तूट 3% कमी. दरडोई उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30,000 वाढ. महाराष्ट्र देशात 5व्या स्थानी. राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातून शरद पवार, पार्थ पवार, विनोद तावडे, रामदास आठवले, ज्योती वाघमारे यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज. वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय आणि येत्या 2 दिवसात कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.